नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बुडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. आयज सावन दक्षिण आफ्रिकेंतल्या जॉहान्सबर्गांत सुरू जावपी G20 फुडाऱ्यांच्या शिखर सभेन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वांटो घेतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल सिकंदराबादाच्या राष्ट्रपती निलायम हांगा भारतीय कला महोत्सवाचे दुसरे आवृत्तीचे उक्तावण केले. देशभरात नव्या कामगार संहितेची अंमलबजावणी केल्ल्यान केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी देशांतल्या कामगारांक परबी दिल्यात. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हांच्या हस्तुकी पणजी गोयांत कला अकादमीन मास्टर क्लासाचे उक्तावण झाले. आता पुराय खबरो. केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी फुडले एक वर्स सीमा सुरक्षा दळ BSF हाच्या आधुनिकीकरण खातीर आणि BSF कर्मचाऱ्यांच्या कल्याणा खातीर समर्पित असतले अशी घोषणा केली. गुजरातान भूज हांगा BSFच्या हिरक महोत्सवी स्थापना दिसाच्या सोहळ्यान उलयताना घरमंत्र्यांनी घर मंत्रालयान BSFक जगातले सगळ्यात आधुनिक आणि आक्रमक दल करपाचे 5 वर्सांची मोख दवरल्या असे सांगले. हे वेळार तांणी ऑपरेशन सिंदूरा वेळार केल्ल्या कारवायेचो उगडास केलो.
ऑपरेशन सिंदूर करकर पाकिस्तान की सेना हरकत में आई. BSF के जवानों ने जी दिनों में BSF और सेना के पराक्रम के कारण पाकिस्तान ने एक तरफा संधि की घोषणा की और इसके कारण समग्र विश्व के अंदर ये निश्चित हो गया कि भारत की सीमा और भारत के सुरक्षा बलों के साथ छेड़खानी नहीं करते हैं वरना नतीजे भुगतने पड़ते हैं.
बंडखोरी विरोधी कारवाय अशी मंत्र्यांनी BSFच्या कामाचे कौतुक केले आणि 31 मार्च 2026 मेरेन देश नक्षलवाद पासून मुक्त जातलो असे ताणी म्हळे. छत्तीसगडात BSFच्या कारवायेक लागून 127 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले, 73 जणांक अटक केली आणि 22 जणांक निष्क्रिय केले. ताणी जनतेक मतदार वळेरीच्या वेचणूक आयोगाच्या सुरू आशिल्ल्या विशेष सघन पुनरावृत्ती पुराय तेको दिवपाचे आवाहन केले आणि ही देशाची लोकशाय सुरक्षित आणि शुद्ध करपाची प्रक्रिया असे ताणी म्हणाले.
रिस्पॉन्डर का रिस्पॉन्सिबिलिटी जिस वीरता दक्षता और अपने प्राणों की आहुति देकर बल के जवानों ने अब तक इसका निर्वहन किया है, न केवल देश की सीमाओं को सुरक्षित करते हुए, न जाने कितने UN के शांति मिशन और कितनी ही आपात स्थितियों में देश के अंदर भी चाहे आतंकवाद का सामना करना हो, चाहे नक्सलवाद को समाप्त करने के लक्ष्य को सिद्ध करना हो, BSF के जवानों ने कभी पीछे मुड़कर नहीं देखा, हमेशा कर्तव्य को प्रथम मानकर काम किया है.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 56वी आवृत्ती इफ्फी 2025 काल दुसरो दीस. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हांच्या हस्तुकी पणजी गोयांत कला अकादमीन या बहुप्रतीक्षित मास्टर क्लासाचे उक्तावण केले.
Then 200 movies are going to screen the entire festival, and this festival highlights that 50 women directors movies are going to screen. Our honorable prime minister Sri Narendra Modi ji's vision, the Nari Shakti, we are going to honor the legends like Santaram ji, Gurudar, Padmini madam.
फामाद चित्रपट निर्माता मुझफ्फर अली उक्तावणा वेळार आशिल्ले. मुझफ्फर अली हांणी इफ्फी 2025 पहिलो मास्टर क्लास घेतलो.
I didn't become a filmmaker because I had to become something. I became a filmmaker because I had to feel, jise kehte hain, labrez ho jata hai, ek kaifiyat se, and you want to share that with the world. And then realizing, oh, this is a, how do I do it? I don't know this medium, you know. So then what I do is I start sketching it because I think maybe I was not trained to be a filmmaker. So I thought if I sketch it, at least, I'll know what goes into a frame.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल सिकंदराबादाच्या राष्ट्रपती निलायम हांगा भारतीय कला महोत्सवाचे दुसरे आवृत्तीचे उक्तावण केले. 9 दिसांचो हो सांस्कृतिक महोत्सव राष्ट्रपती निलायम संस्कृती मंत्रालय आणि पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्यान घडून हाडला. गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, गोय, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव हे गिरेस्त आणि विविधताय आशिल्ले सांस्कृतिक दायज सादर करपाचो हे महोत्सवाचो हेत आशिल्लो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावर भी ऐकतात.
22 सितंबर नवरात्री के पहले दिन से मातृशक्ती के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑइल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री GST दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन GST।
देशांतले सध्याचे दशकां पोरणे कामगार कायदे सोपे आनी सुगम करपाचो हेतू आशिल्ले 4 नवे कामगार संहिता चालीक लावपाची घोषणा केंद्र सरकारान केली। 4 कामगार संहिता चालीक लायिल्ल्याची तोखणाय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केल्या। सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान प्रधानमंत्र्यांनी कामगारांच्या हक्कांची राखण करपी फुडाराक तयार आशिल्ली पर्यावरण यंत्रणा तयार करपाक राष्ट्राची अर्थीक वाढ घटमूट करपाचो ह्यो संहिता आधार दितल्यो अशें तांणी सांगलें। तांणी ह्या निर्णयाक स्वतंत्रता उपरांतची एक व्यापक आनी प्रगतीशील कामगार प्रधान सुदारणा अशें म्हणलें। भारतीय रिझर्व्ह बँकेन शिमेभायर फारीकणी करपाक चालना दिवपा खातीर युनिफायड पेमेंट्स इंटरफेस प्रणाली हेर न्यायालयांच्या जलद फारीकणी प्रणाली कडेन परस्पर जोडपाची घोषणा केल्या। आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या महासंचालक गिल्बर्ट हांगबोन हांणी भारतान कामगार संहितेची अंमलबजावणी करपाक येवकार दिला। सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान समाजीक संरक्षण आनी उण्यात उणे पगाराचेर काल जाहीर केल्ल्या भारतांतल्या नव्या कामगार संहितेतल्या घडामोडीचो आपूण पाळो दिता अशें तांणी सांगलें। विशेष सघन सुदारणा SIR सुरू जाल्ल्या पासून हजारांनी बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरीत पश्चिम बंगालातल्यो वेगवेगळ्यो चॅकपोस्ट वयल्यान भारत सोडून वतात। बायोमेट्रिक्स घेऊन आनी आवश्यक कागदपत्रांचे काम पुराय केल्ल्या उपरांत सीमा सुरक्षा दल BSF बांगलादेशी नागरिकांक सीमा रक्षक बांगलादेशाच्या ताब्यात दितात। भारतान बेकायदेशीरपणान घुसखोरी करपी कितलेशेच बांगलादेशी स्वरूप नगरातल्या हकीमपूर चॅकपोस्ट वेल्यान तांच्या देशांत परततात। कांय बेकायदेशीर घुसखोर 10 वर्सां परस चड काळ भारतान रावल्यात आनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला आनी कितल्योशोच सरकारी कल्याणकारी येवजण्यां मदीं तांची नांवां नोंद जाल्या। आयज सावन दक्षिण आफ्रिकेंतल्या जॉहन्सबर्गांत सुरू जावपी 3 दिसांच्या G20 फुडाराच्या शिखर सभेंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वांटो घेतले। 3 दिसांच्या ह्या मेळाव्यान प्रधानमंत्री मोदी सगळ्या अधिवेशनांनी वांटो घेतले। ते जागतीक दक्षिण शाश्वत उदरगत हवामान कृती उर्जा संक्रमण आनी जागतीक शासनांत सुदारणा सयत भारताची मुखेल प्राधान्या सादर करतले। 2025 वर्साचो विशय एकवट समता आनी शाश्वतपण असो आसा। दक्षिण आफ्रिकेक आपल्या अध्यक्षपदाच्या काळांत आपत्ती लवचीकपण घटमूट करप, उण्या उत्पन्नाच्या देशांक रिणाची खात्री करप, न्याय उर्जा संक्रमणा खातीर अर्थीक आधार एकठांय करप आनी समावेशक आनी शाश्वत वाढ करपाक म्हत्वाच्या खजिनांचो वापर करप ह्या सारख्या मुखेल प्राधान्याचेर लक्ष केंद्रीत केला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ऑस्ट्रेलियन समकक्ष एंथनी अल्बानिसा हांचे कडेन उलोवणी केली। देशभरात नव्या कामगार संहितेची अंमलबजावणी केल्ल्यान केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी देशांतल्या कामगारांक परबीं भेटयल्यात। सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान तांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला तयार केल्ले हे संहिता कामगार कायद्याच्या इतिहासांतल्यान सगळ्यांत व्हडल्या सुदारणांचे प्रतिनिधित्व करता अशें म्हणले। ह्या संहितेतल्यान कामगारांक उण्यात उणे पगार, समाजीक सुरक्षा, बायल कामगारांक समान संद, असंघटीत कामगारांक कायदेशीर मान्यताय मेळपाची हमी दिल्यात अशें मंत्री शाह हांणी सांगलें। हे कायदे कामगारांचे जिणेचो दर्जो सुदारतले आनी संवसाराक आदर्श थारतले अशें तांणी सांगलें। देशांतले सध्याचे दशकां पोरणे कामगार कायदे सोपे आनी सुगम करपाचो हेतू आशिल्ले 4 नवे कामगार संहिता चालीक लावपाची घोषणा केंद्र सरकारान काल केल्या अशें तांणी म्हणलें। भारतीय हवामान खात्यान आयज अस्तंत मध्य प्रदेशांत थंड ल्हारांचो अदमास उक्तायला। तशेंच आयज अंदमान आनी निकोबार जुंवे, केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी आनी करायकल ह्या वाठारांनी व्हड प्रमाणांत पावस आनी गडगड आनी वीज पडपाची शक्यताय आसा। परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। आयज सावन दक्षिण आफ्रिकेंतल्या जॉहन्सबर्गांत सुरू जावपी G20 फुडारांच्या शिखर सभेंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वांटो घेतले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल सिकंदराबादाच्या राष्ट्रपती निलयम हांगा भारतीय कला महोत्सवाचे दुसरे आवृत्तीचे उक्तावण केले। देशभरात नव्या कामगार संहितेची अंमलबजावणी केल्ल्यान केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी देशांतल्या कामगारांक परबीं भेटयल्यात। माहिती आनी प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन आनी माहिती आनी प्रसारण मंत्रालयाचे सचीव संजय जाजू हांच्या हस्तुकी पणजी गोंयांत कला अकादमीन मास्टर क्लासाचे उक्तावण जाले। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 आयकूंक मेळटले। नमस्कार।